الحمد لله رب العالمين، الصلاة والسلام على خاتم النبيين وآله الطيبين الطاهرين المعصومين. اللهم صل على محمد وآل محمد. اقرأ دو گرجی صلوات پر محمد. گفتگو کے بن منٹن میں دوڑ آیا تو جن کو سوالات جو انشاءاللہ حصہ رکھوں تھا بعد میں انشاءاللہ مجھے خدمت میں موضوع کے حوالے سے آج پہ گال بول کرداسے کل مجھے خدمت میں عرض کیا تو اللہ تبارک و تعالیٰ جی محبت انسان سے وی انسان جی محبت پانچ خالق مالک سے. خدا خالق ہے تجے کرے پانچ مخلوق سے محبت کرے تو مخلوق کترے قدر بھی کوشش کرے لیکن ان خالق جے محبت جے برابر خالق سے محبت نتھی کرے سکے. مثال تاجے خدمت میں اگ میں ڈنو والدین پانچ اولاد سے محبت کرنا کر اولاد والدین ماں والدین جی تو اولاد مانا ان کر اولاد جی محبت والدین سے اوترے قدر نہ جترے قدر والدین جی محبت اولاد سے. بالکل اڑے نمونے سے جی تو اللہ تبارک تعالیٰ انسان جو خالق آ تجے کرے انتہا درجے جی محبت ہے انسان سے. انسان جتری بھی کوشش کرے خدا جی ان محبت کے برابر اللہ سے محبت نتھو کرے سکے. یہ محبت جکا انسان کے خدا سے ہے یہ محبت ای دین دین بنیادی طور ان محبت جو نالو ہے. اگر یہ محبت نہ ہے تو دین بھی بے روح ہے. امام باقر علیہ الصلوۃ والسلام فرمایا الدین هو الحب والحب هو الدین. دین محبت ہے محبت ہی دین. تجے کرے اللہ سے محبت ہی دین باقی سب ان محبت جو تقاضاؤں ہیں جے انسان کے پوری کرنی ہیں. دین جو بنیاد یہ پانچ رب سے محبت ہے. اگر یہ محبت ہے تو عبادت بھی عبادت ہے بندگی عبدیت ہے. اگر یہ محبت نہ ہے تو عبادت بار بندگی بھی جن کے پانچ بولی میں چوندا ہوں زبردستی جی غلامی بندگی کو نہیں کر. عبادت کے عبادت بنائیں والی شے محبت ہے. بندگی کے بندگی بنانے والی شے خدا سے محبت ہے. تجے کر کل مجھے خدمت میں عرض کروں تو حضرت شعیب علیہ السلام اللہ تبارک تعالیٰ کے محبت میں ایترو رنو جو اکھیوں ونجائے ویٹھو. اللہ تبارک تعالیٰ وری واپس اکھیوں دنس وری رنو اکھیوں ویس ہلوں بیو دفعہ اللہ تبارک تعالیٰ واپس دنس چوتھوں دفعہ جدہ اللہ تبارک تعالیٰ ان کے اکھیوں واپس دوں تو اللہ تبارک تعالیٰ فرمایا تو جن شعیب جن جنت کے شوق میں تو رو تو جنت میں تجھے لائے مخصوص کئی. اگر جہنم کے خوف میں تو روئیں تو میں تو محفوظ رکھوں. حضرت شعیب عرض کیا تو پالنہار ماں صرف تجھے محبت میں تو رواں جدائی برداشت نہ تھی अल्लाह तबारक ताला इन मुहब्बत जे सदके में फरमायो तो ठीक है अगर ई आए तो मां पांजो कलीम मूसा कलीम अल्लाह तुझो खादिम थो बण ऐं पोइ हज़रत मूसा अलैहि सलाम अची हज़रत शुएब जी 10 साल ख़िदमत इंशाल्लाह मज़ीद गुफ़्तगू कंदासीं हिन मौज़ूअ जे हवाले सां अगरि कोई सवालात हुजनि पोयनि मुसलसिल टिनि चइनि मजालिस में त तव्हां करे सघो जी कोई बि सवालात जी जी फरमाए इंतज़ार बमाने तयारीअ जी आहे आमादगीअ जी आहे छो त हिकिड़ो इंतज़ारु लफ़्ज़ जेको आहे उहो असां वटि इस्तेमालु थो थिए असुल में इहो इंतज़ारु लफ़्ज़ अरबीअ जो आहे ऐं अरबीअ में इंतज़ार जो मतिलबु उमेद रखी कंहिं कम जे लाइ तयारी करणु यानी इमाम जे ज़ुहूर जी उमेद रखी उन जे लाइ तयारी करण जो नालो इंतज़ारु आहे ख़ामोश वेही सिर्फ़ु ॾिसणु इहो इंतज़ारु कोन्हे को इहो वक़्तु विञाइणु आहे तंहिंजे करे इंतज़ारु लफ़्ज़ जी जेका डेफिनेशन थी उन मुंहिंजे ख़्याल में त सूरत हाल वाज़े थियणु घुरिजे त हिकु अहिड़े शख़्सियत जो उमेदु रखे थो जेको अची सॼी दुनिया खे अदल इंसाफ़ सां भरींदो ज़ुल्म ऐं ज़ालिम खे ख़तमु कंदो हाणे ज़ुल्म ऐं ज़ालिम खे ख़तमु करण जे लाइ कहिड़ी तयारी खपे अदल जे क़याम जे लाइ कहिड़ी तयारी खपे इन तयारी करण जो नालो इंतज़ारु इनशा जी ॾिसो माफ़ी हिकिड़ी आहे लफ़्ज़ी माफ़ी इहा माफ़ी न आहे छो त बुनियादी तौर सभ खां अव्वल हुनखे करणी आहे तौबा तौबा जो मतिलबु आहे त गुनाह जे रस्ते खां वापसि मोटी अचे अगरि वापसी करे ई नथो त तौबा थींदी कोन गुनाह खे छॾे ॾियण जो नालो तौबा आहे हाणे जॾहिं गुनाह खे छॾे ॾिनो अथई तौबा थियसि पर अञा ताईं उन जे रूह ते उन बुरे अमल जा असरात आहिनि हाणे इन असरात खे ज़ाहिर करण जो नालो आहे मग़फ़िरत मग़फ़िरत अलाह खां तलब कयो इंसान ताकी जेके हिन जुर्म कया आहिनि हिन जे रूहानीअ ते जेके असर पिया आहिनि उहे असरात ख़तमु थियनि इहो ॿियो मरहलो आहे जेको मग़फ़िरत जो मरहलो आहे तंहिंजे करे ठीकु आहे जेको थी वियुसि हाणे ॼाणी वाणी कयईं या मिसाल तौरु भुल में कयईं हाणे जेकॾहिं सभ खां पहिरियां गुनाह जे रस्ते खां वापसि मोटी अचे ऐं वरी ख़ुदा खां तलब करे त हुन जे रूह ते जेके असरात पिया आहिनि उहे ख़तमु थियनि ऐं अॻिते वरी साॻे गुनाह जे उन रस्ते खे जारी न रखण जो मुकमिल इरादो हुजेसि अलाह जे बारगाह में क़बूल आहे इंशा जी तव्हां कुझु जी असां जीअं त महदूद आहियूं हिन मादी दुनिया में तंहिंजे करे सम्झूं था त असांजो आवाज़ु इहो जेको गुज़ारे वियो या वफ़ात करे वियो न असांजो आवाज़ु थो ॿुधे न ॻाल्हाए सघे थो जॾहिं त इहा हक़ीक़त न जॾहिं इंसान जो रूह जिस्म खां जुदा थो थी वञे त हिन जो नालो मौत आहे न को रूह थो फना थिए न को जिस्म थो फना थिए ॿई बाक़ी आहिनि जिस्म पंहिंजी जाइ ते बाक़ी आहे रूह पंहिंजी जाइ ते बाक़ी आहे सिर्फ़ु रूह जो जेको राबितो हुयो जिस्म सां उहो राबितो ख़तमु थी वियो इन राबते ख़तमु थियण जो नालो जेको आहे उहो मौत आहे हाँ सवाल यो रूह के बुधण के लिए ये जिस्मानी कन लाजमी बगैर जिस्मानी कनन के रूह बुधी नो सके यो सवाल छो तो अगर उनके लिए जिस्मानी कन होजन जरूरी है तो हाँ तो रूह जुदा थी वो जिस्म से ताल्लुक को तेज करुधी ऐलण के लिए उनके या जिस्मानी जबान लाजमी आ अगर लाजमी आ जुदा थी वो हाँ गाल भी को पर रूह एक दर्जे का पोचण का पो इन जिस्म जो मोहताज न थो रहे तो मसलो बो हाँ तसो तो इंसान जो वो ख्वाब में बुधे भी तो गाल भी तो जैसे तो नही कन था बुधनस नई जबान थी जुका गाल इन मालूम थो तो रूह इंसान जो जिस्म जो मोहताज न है हाँ उन कुवत थी सके थी अल्लाह तबारक ताला दई छेस जो बगैर जिस्मानी कन्न के भी बुधी सके बगैर जिस्मानी जबान के भी गाल सके तेजे करे जैसे जुदा थे तो उनकी जबान है पाँचा कन है उन बुधे भी तो उनसे जो ऐसे जी जी गुसल मसे मैयत मसे मैयत जो मतलब यह तो मैयत गुजारे वो इंसान गुजारे वो अना उनको गुसल न दिनो इन गुसल दियण का अग में अगर मानू हथ लाए तो इन गुसल जो वो फर्ज आ लाजमी है हाँ यो अगर केर पुछे तो बबा यो छो तो शरई अहकाम दीन उनको बुनियाद इन मान तो जाना हू जाने दीन ठाण वाल अगर इंसान यो समझे तो मां सब कुछ जाना तो ठीक है अल्लाह के दीन की उनके जरूरत ही को पा खाए उनके मुताबिक हल पुराने मजिद सूरह बकरा में इरशाद फरमाया जिते तो वे कुतिबा अलैकुमुल क़िताल तवाते क़िताल यानी जिहाद से फर्ज कयो से वह हुआ कुरहुन लकुम पर यो तांके वणे कोन थो तांके पसंद कोन छो तो जिहाद में मानू वेंदो थी सके तो जख्म लगे थी सके तो जान ही हली वे तेरे करे आम मानू हो गए पसंद कोन हाँ अल्लाह तबारक तआला उसूल तो बुधाए असान तकरहु शयन वह हुआ खैरुन लकुम थी सके तो कई शय तांके पसंद न हो वही शय तांजे लाइ फायदेमंद हो असान तो हिब्बू शयान वह शर लगो थी सके कई शे पसंद अचे वही तुझे नुकसान दे वल्लाह आलम अल्लाह जाने तो अंतुम ला तो आलम ता जान ते करे दीन जो बुनियाद ही इन इंसान पाँ हकीकी फायदो नुकसान नो जाने ते करे दीन खुदा के तरफा हाँ जी चाहे तो बाबा मां यो समझा तो आखिर यो छो तो पुजी को इंसान छो तो सुबह जो जैसे उथंद नमाज पढ़ने के लिए बरकातू तो पे तो यो पुछ तो बरकातू छो टे छो न चार छो न रकात में एकड़ो रुकू बस सजदा छो एक थे पुजी को तेज कर जैसे इंसान यो कबूल कर मानत हो जाना हो जाने तो तो इन जिम्मेदारी आए तो खामोश थी उन वटा हुक्म वे अमल करें बस बाकी जो असबाब जो मसलो इन में हिकमत एक हद तीन जो मौजूद आवा डॉक्टर का पुछा जैसे कह तक मालूम थो इंसान जैसे मरी तो वे तो इंसान के जिसम में खुद केतरा ही जर्म्स निकरन था जे हाँ जिसम छींदा छो तो हाँ वो मरी वो आज जो ब्लड खून आ कें काबिल को नुकसान है तेज कर छींदो गुसल दियोस वो साफ थी थे वे पर गुसल ना दिनल तेस तई तेसि ताईं मस मैयत जेको आहे गुसल इन हवाले सां थी सघे थो त इन हवाले सां हुजे, थी सघे थो, न कि जेको आहे लाज़मी तौर ते इलत इहा थी सघे थो इन करे हुजे। पर असुलु जेको मसइलो आहे उहो इहो आहे त शरीयत अलाह जी आहे, दीन अलाह जो आहे, उन ठाहियो आहे। इंसान खे हिन दुनिया में ख़ामोश थी अमल करणु घुरिजे। जी 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 इहे अरबी जा लफ़्ज़ आहिनि। ज़बर ऐं ज़ेर सां मतिलबु जेको आहे उहो बदिलजी वेंदो आहे। काफ़र ऐं काफ़िर ॿिन्ही में फ़र्क़ु आहे। साॻे नमूने सां मुकलद ऐं मुकलिद ॿिन्ही में फ़र्क़ु आहे। मुंतज़र ऐं मुंतज़िर जेको ज़ेर सां आहे उहो आहे इंतज़ारु करण वारो, ठीकु आहे। ऐं जेको ज़बर सां आहे उहो आहे मुंतज़र, जंहिंजो इंतज़ारु कयो पियो वञे, ठीकु आहे। तंहिंजे करे इमाम मुंतज़र जंहिंजो इंतज़ारु कयो थो वञे, असां मुंतज़िर आहियूं जेके इंतज़ारु कयूं था। काफ़िर जेको कुफुर करे थो, काफ़र जंहिंजो कुफुर करे थो, ठीकु आहे। मिसाल तौरु हिकिड़ो माण्हू कुफुर करे थो त अलाह कोन्हे, हाणे इहो काफ़िर आहे, कुफुर करण वारो, काफ़र न आहे, काफ़िर आहे, ठीकु आहे। जेको ज़ेर वारो हूंदो आहे उहो अमल करण वारो। जी असां इमाम अलैहि सलाम जो इंतज़ारु कयूं था, हू मुंतज़र आहे, यानी हुन जो इंतज़ारु कयो थो वञे, असां मुंतज़िर आहियूं जेके इंतज़ारु कयूं। रजत जे हवाले सां बुनियादी तौर ते असां वटि जेके आदेश आहिनि उनखे अगरि ॾिसो त मजमूई तौर ते इहो थिए थो त जीअं त अहिल बैत मां जेके शख़्सियतूं हिन दुनिया मां इंतिहाई मज़लूमियत जे हालत में गुज़री वियूं आहिनि, उन्हनि खे अलाह तबारक ताला ॿीहर दुनिया में मोकिलींदो ताकि उहे पंहिंजी जेके चइबो आहे त नॉर्मल ज़िंदगी, तबी ज़िंदगी जेके आहिनि उहे गुज़ारनि। तंहिंजे करे मजमूई तौर ते जेके रिवायतूं आहिनि उन्हनि में इहो आहे त सभई वापसि ईंदा। जी तबई पोइ जेको आहे तबई नॉर्मल जी हयात थींदी आहे। एतिरे क़दुरु आहे जो चयो वियो आहे त इमाम हुसैन अलैहि सलातु वसलाम जन जी उमिरि एतिरी डिघी थी वेंदी जो उन्हनि जा इहे जेके भुरूं आहिनि इहे वधी अचे हेठि जेके आहिनि उहे पवंदा। हुनजो सबबु इहो आहे त हज़ारे साल अगरि ज़ुल्म रहियो आहे त पोइ अदालत इहे आहे त अदालत बि हज़ारे साल रहे, तॾहिं जेको आहे उहो बराबरी थींदी। वरना ज़ुल्म रहे हज़ारे साल ऐं अदालत थिए 5 साल त बराबरी कोन थींदी, इहो इंसाफ़ न थींदो। इहो जेको शहादत वारो जुमिलो आहे इहो बि दुरुस्त कोन्हे को। जी इमाम ज़माना अलैहि सलातु वसलाम जन जो बि तबी इंतकाल ऐं उन्हनि जी जेका नमाज़ आहे ऐं जनाज़ो आहे उहो इमाम हुसैन अलैहि सलाम खे करणो आहे। अगरि हिकिड़ी इजाज़त ॾियो त हिन हवाले सां सिंध जो बि तज़किरो आहे हुन में जेको आहे ख़िदमत में अर्ज़ु कयां। रिवायत में आहे ऐं शेख कुतुबुद्दीन रावंदी हिनखे जेको आहे पंहिंजे किताब फ़नूज़ुल मौजज़ात में रिवायत कयो आहे त जॾहिं आख़िरी इमाम ईंदो त पोइ इमाम हुसैन अलैहि सलातु वसलाम बि सभ खां पहिरीं जेको आहे ईंदा ऐं पोइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे तरफ़ जेको आहे इमाम अलैहि सलाम मुख़्तलिफ़ पंहिंजा कमांडर मोकिलींदा। पोइ किन जायुनि ते जंग थींदी, किन जायुनि ते बग़ैर जंग जे जेको आहे उहो इलाइक़ो फतह थींदो। इमाम हुसैन अलैहि सलातु वसलाम ही हिंद ऐं सिंध जे तरफ़ ईंदा। इमाम हुसैन अलैहि सलाम हिंद
अल्लाह सल्लल्लाहु अलैहि
हिंद ऐं सिंध जे तरफ़ ईंदा ऐं अलाह तबारक ताला इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे ज़रिए हिंद ऐं सिंध जेको आहे उहो इमाम ज़माने जे हुकूमत में शामिलु थींदो। ऐं थी सघे थो त इहो इन हवाले सां हुजे, इम्कान ॾेई सघिजे थो त बाक़ी अरब दुनिया जे मुक़ाबले में हिंद ऐं सिंध में हुसैन अलैहिस्सलाम जी मुहबत वधीक आहे। तंहिंजे करे इमाम हुसैन खे मोकिलियो थो वञे ताकि हितां जी वॾी अक्सरियत जेको आहे उहो मुहबत में ई क़बूल कंदी। तंहिंजे करे हिंद ऐं सिंध जेको आहे इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जे हथ ते मुहबत में फतह थियण वारी आहे। जी 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 हा, इन जा हिकिड़ा त असबाब आहिनि त नमाज़ में आख़िर इहे ख़्यालात छो था अचनि। इन जो बुनियादी सबबु इहो आहे त अल्लाह सां असां मुहबत कई कोन्हे, उनसियत ख़ुदा सां आहे कोन, ज़बरदस्ती पंहिंजे नफ़्स खे पकिड़े ऐं अचे मुसले ते बीठा त आहियूं, पर नफ़्स जो ध्यानु पोइ ते आहे जॾहिं हू भॼी आया आहियूं। तंहिंजे करे हू त कोशिशि कंदुमि त वापसि वञा। उहो किसो ॿुधायो अथनि हिन जेको आहे मजनू ऐं लैला जे किसे में, त मजनू जेको आहे उहो तयारु थियो लैला जे तरफ़ वञण जे लाइ। मजनूअ जी हुई घोड़ी, इतफ़ाक़ सां हुनखे चंद ॾींहं अॻु में जेको आहे उहो ॿार ॼाओ हो, सो मजनू जो चढ़ियो त हाणे घोड़ीअ जो जेको आहे उहो बचो आहे घर में ऐं वञे थी ॿिए पासे। हाणे अगरि जेको आहे हिन पासे वेंदी त हुनजो ख़्यालु त पोइ ते हूंदो न। पोइ चवनि था मजनू पंहिंजे जेको आहे लैला जे ख़्याल में जो गुम थियो, घोड़ीअ ॾिठो त कोई वाघ जेको आहे पकड़ण वारो को झड़ण वारो आहे कोन, त घोड़ी वरी वापसि मोटी अचे पंहिंजे घर जे दरवाज़े ते बीह रहे, छो त घोड़ीअ जी लैला हेॾे आहे ऐं हिन जी लैला होॾे आहे। वरी ॿियो दफ़ो इहो जेको आहे निकितो, वरी ख़्यालनि में गुम थी वियो, न घोड़ी ॾिठो त कोई हलाइण वारो कोन्हे त वरी वापसि फिरी अचे दरवाज़े ते वापसि अची बीह रही। टियों दफ़ो जॾहिं थियो त हाणे मजनू लही पियो, चई बाबा मुंहिंजी लैला आहे हिन पासे, तुंहिंजी लैला आहे हिन पासे, तंहिंजे करे तूं पंहिंजी लैला आहे मां पंहिंजी लैला आहे। असुलु मसइलो इहो आहे त इंसानु पंहिंजे रब सां मुहबत रखे कोन थो, उनसियत पैदा कोन कई अथई, ज़बरदस्ती अची पंहिंजो पाण खे मुसले ते बीहारियो त अथई। हाणे घोड़ी हुन पासे थी वञेसि, पाण हिन पासे थो वञे, इहो ॾुखियो मसइलो आहे। असुलु ॻाल्हि इहा जेका हाणे हुनजो इलाजु, असुलु इलाजु त इहो आहे त मुहबत पैदा करे, ख़ुदा सां उनसियत पैदा करे, इहो मसइलो हल थी वेंदो। वक़्ती तौर ते छा करे, वक़्ती तौर ते वक़्ती इलाजु इहो आहे त जेको इंसानु पढ़े थो उनजे तर्जुमे ते तवजो रखे, त इहो हिकु हद ताईं थोरो हिन खां जेको आहे उहो आज़ादी मिलंदसि, पर इहो वक़्ती इलाजु आहे, वक़्ती इलाजु। ऐं इहो बि यादि रखो त इहो मुसले खे जेको आहे महराब चयो वियो आहे। महराब मस्जिद में जेको असां ठाहींदा आहियूं इहो न आहे, इहो बाद जी आहे, रसूल अकरम खां बाद जी आहे। इन मुसले खे महराब चयो आहे। महराब लफ़्ज़ हर्ब मां आहे, हर्ब माना जंग, महराब माना मैदान जंग। इहो मुसलो मैदान जंग ई आहे। शैतान जेको घोड़ी आहे उहो हुन पासे छिकींदो, इंसानु हिन पासे छिकींदो, इहो जंग जो मैदान रहंदो। तंहिंजे करे सम्झ त मूंखे इहो जिहाद करिणो आहे, हमेशह जारी रखिणो आहे। ज़िंदगी जे कंहिं बि मरहले ते इहो जिहाद ख़तमु थियणो न आहे, जारी रखिणो आहे। असबाब ई हल ई आहे, वक़्ती जेको आहे उहो हल ई आहे। जी सलवार पढ़ो मोहम्मद जी 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 हाँ जी मतलब तवे चवण जो मतलब यो है इमाम के इमाम के तरतीब है उन तरह से अड़े किस्म की कई रिवायत मौजूद ना है जो बुधाए तो तरतीब से या बी तरतीब से अड़े किस्म की कई रिवायत अस मौजूद को इन में जो वो अक्ल के कोई रस्तो आई को इन में सिर्फ सिर्फ यो तो अगर वो बुधाएन तो असांखे ख़बर पवंदी न ॿुधाइनि त असांखे काई ख़बर कोन्हे का तंहिंजे करे इन सिलसिले में काई बि रिवायत या हदीस मौजूदु न आहे त बाक़ी इमाम जेके आहिनि उहे इन तरतीब सां ईंदा या ॿी का तरतीब हूंदी इहा काई ख़बर न आहे जी सभिनी जो इन करे चयो वियो आहे त हाणे मिसाल तौरु हिकिड़ो हिकिड़े जी वफ़ात थी ॿिए हुनजे जनाज़ निमाज़ पढ़ाई उहो आहे आख़िरी कीअं थींदो आख़िरी इन करे रिवायत में आहे त आख़िरो मई यमू तो मिनत दुनिया अल इमाम दुनिया हिन मां आख़िरी वफ़ात जेका आहे उहा फ़र्द जी थींदी जेको ख़ुदि इमाम हूंदो बाक़ी इंसान अॻु में विया हलिया हाणे कोई इंसान कोन्हे को तंहिंजे करे इन जी जनाज़ निमाज़ जेको आहे उनजो जेको आहे कोई मसलो ई कोन्हे छो त पा उन खां पोइ को रहियो ई कोन्हे को जी जी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो विलादत अचनि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे बाबे जो नालो आहे तारुख आज़र वॾो चाचो आहे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जंहिं सरज़मीन ते विलादत थी आहे उहो हाणे कूफे जी सरज़मीन आहे ऐं संदन वालिद जेको आहे उहो उन ई बिल्कुलु जेको आहे विलादत खां अॻु में ई हुनजी वफ़ात थी वई आहे तंहिंजे करे हज़रत इब्राहिम खे पालियो जेको आहे उहो पंहिंजे चाचे आज़र हुयो जेको वरी कूफे जे सरज़मीन खां कुझु परे बाबिल जी सरज़मीन पुराणी उन में जेको आहे रहंदो हुयो ऐं बुत परस्त हुयो तंहिंजे करे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो बाबो आज़र न आहे बाबे जो नालो तारुख ऐं हज़रत इब्राहिम जो असुल वतन कूफो हुनजो चाचो जेको आहे उहो रहंदो हुयो बाबिल में जीअं त हिनजो जेको आहे बाबो गुज़ारे वियो तंहिंजे करे हीउ बि मुंतकिल थी वियो हो पोइ हुन पासे तंहिंजे करे हुनजी जेका विलादत आहे उहा कूफे में थी आहे ऐं जेके चइबो आहे पंहिंजे घर में थी आहे जी 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 जॾहिं ॿिए ख़लीफ़े खे मस्जिद में जेको आहे क़तल कयो वियो त हिकिड़ो ख़ौफ़ जो जेको आहे न उहो माहौल पैदा थी वियो त हाणे त जंहिंखे चइबो आहे त मस्जिद में महफ़ूज़ कोन्हे तंहिंजे करे इहो अहिड़े नमूने सां ठाहियो वियो ताकी उनजी हिफ़ाज़त थिए ऐं इन जे पोयां जेके आहिनि ॿ सिपाही बीहंदा हुया जेके हिफ़ाज़त कनि ताकी हुननि खां बिल्कुलु जुदा थी चुको आहे बीहे इहो पोइ टी ख़िलाफ़त जे दौर में जेको आहे उहो शुरू थियो आहे ॿी ख़िलाफ़त जे दौर ताईं इहो अलहदा हिसो हीअं इहो मस्जिद में न हूंदो आहे जी इनशा जो मुकदमे वो मौजू आ सुे वे खिदमत में अर्ज कदस बाकी अज के हवाले से कुछ गाल मौजू जो असो हले पो इन ही हवाले से कुछ गाल अर्ज क्या तो सलवाद पढ़ो मुहम्मद वाले अर्ज़ु कयुमि त दीन जो बुनियाद मुहबत आहे मुहबत ख़ुदा जी हूंदी त इबादत इबादत वरना ॿार मुहबत हूंदी त बंदगी बंदगी आहे वरना ग़ुलामी आहे بندگی بندگی تھے تھی محبت سے، عبادت عبادت تھے تھی محبت سے. بندگی کا شروع کروں تھا شاید عبادت کے موضوع تے اج نہ تو سبانے گلائے سکجے، چ تو عبادت محدود بندگی لا محدود. عبادت ان وقت جدہ انسان مسلے تے بیٹھو، بندگی جدہ مسلے تے نہ ہے تدہ بھی بندگی ہے، تدہ بھی بندو. روزو رکھو تھے عبادت آئے، روزو کھلی ہو ہاں عبادت میں نکری ہو، لیکن بندو باقی ہے، بندو باقی ہے. تین کرے بندگی چوبی کلاک ہے، لیکن عبادت محدود وقت کے لیے. بندگی چھا ہے، بندو کیرا؟ اواں یہ آیت ضرور بدھی ہوں دی، وما خلقت الجن والانس الا ليعبدون. ترجو عام طور سے صحیح نہ کہ ہوں، ماں بندن انسانن کے خلق کیا عبادت لا، عبادت نہ ہے ليعبدون، بندگی کے لیے، بندے بنجن کے لیے. بندو تھی رہ، بندو چھا ہے، بندگی چھا ہے. امام جعفر صادق علیہ الصلوۃ والسلام انہاں جی ایک انتہائی خوبصورت حدیث ہے عنوان بصری سے، کدیں موقع ملو تو سموری اواں دی خدمت میں عرض کندس. یہ عنوان بصری مولا وٹ آیا تو مکھے بھی مولا وٹا کچھ علم ملے. مولا ان کے جو چھو تو علم سکھن سکھار سے کو علم نور، حقیقی علم جو وہ نور جن کے اللہ پانچ بندو بنائی ان کے قلب میں وجے. ہاں بندو بنجن تو قلب میں علم جو نور اندس. ہاں سوال تو کرے تو بولا یا بندگی چھائے یا عبودیت چھائے جو ماں بندو تھیا اگ میں کو علم خود بخود نور کی شکل میں مجھے قلب میں اندو، یو بندگی چھائے یا عبودیت چھائے. مولا فرمائے ٹری شے بندگی، ٹری شے. پہلی شے یا تا بندے کے خدا جکا بھی مال ملکیت دے بندو مالک کو پانجو پان کے سمجھائی، بندو مالک پانجو پان کے سمجھائی نا. مولا فرمایا ان کے سبب ہی ہوا تو ہی پان بندو جو کو پان بندو ان کی ملکیت تھی کو جو پان بندو کی ملکیت ہے تو ان کی ملکیت کرنی. پرانے دور میں غلامی جو دور ہو، ہاں اگر ہی پان بے جو غلام بے جو بندو ان کی ملکیت اصل میں ان کی ملکیت ہے، ان کی ملکیت آئے کو. تجھے کر مولا فرمایا تو سب کا پہلے ہی پانچ حیثیت سنا تو بندو آیا مالک کہیں بھی شے جو نہ مالک آئی نہ. تو وہ چاہتے وہی ٹیشو پیپر ہے مجھے ملکیت ہے، یہ گھر ہے مجھے ملکیت ہے، یہ پیسہ ہے مجھے ملکیت ہے. چاہتے بابا بی شے تو بی پاس رہی تھے ٹھیک ہے، بلا جسم تو مجھے ملکیت ہے نہ. اگر غور کرے کائی بھی شے ان کی ملکیت آئی کو، کائی بھی شے ان کی ملکیت آئی کو. بابا مجا بینک میں جے کہن وہ 5 کروڑ روپیہ پیا ہیں، کہ دوست اگر توکھے 10 کروڑ بیاج میں تجھے بینک میں موکلی چھیا پہنچی ویا تجھے وجود میں وار برابر بھی اضافہ تھو، بلا تو یہ سب پیسہ پانچ کن کے نہیں سجا تجھے اکاؤنٹ میں نکری ویا وار برابر بھی تجھے تو میں کوئی گھٹتا ہی آئی، یہ کیڑی ملکیت ہے؟ نہ وار برابر اضافہ تھے نہ وار برابر گھٹتا ہی تھے. بابا ہی टिशू पेपर मुझी मिल्कियत है, ठीक है, सदिया तो अच अचे ही कोनो तो यह कड़ी मिल्कियत है जो मालिक जो चवण ही नथी वठे, यह कड़ी मिल्कियत है वो मालिक थींदो ही वो जो जो चवण मिल्कियत वठे। मां तो मामूली हवा ते उदाम आए के चवां तो अच तो कौन थी अचे, इन जो मतलब आ मालिक न है बाबा वो आई चाहिए शे इच्छा है आखर जमीन पैसा ये शे इच्छा है आखर सिर्फ इस्तेमाल की इजाजत है, इन इस्तेमाल की इजाजत के असा मिल्कियत समझी वही रहे जरा तो मिल्कियत आई को ना तो कहीं इस्तेमाल की इजाजत है हत्या के जिसम को तुझी मिल्कियत ना है तो कहीं इस्तेमाल की इजाजत है। अगर समझ में न अचे तो जरा गौर फरमा तू पियो निंड सुतो पियो जिस्म के अंदर निजाम पे तो हले हाजमे जो निजाम भले तो खून जो निजाम भले तो हवा जो निजाम भले तो केर तो हलाए तू तो सुतो पियो तू तो सुतो पियो तू तो कौन तो हलाए जेको हलाए तो मालिक वो सही है जेको हलाए तो तुझे वजूद जो निजाम असल मालिक वो वो थई इन गलत फहमी में न रहो तो तू मालिक आ तू बंदो हर हाल में बंदो बंदो आहे बंदो थी रहो तो आसानी सा सुकून में रहंदे बंदो न मालिक बणजण की कोशिश कंदे मालिक थी भी कोन सकंदे परेशान रहंदे मालिक न थी सकंदे बाबा कहीं भी शहर के मालिक न थी सकंदे ये जमीन हो ये मिलके तू तुझे रूह तुझे जिस्म का जुदा थे तुझे मिलके दे खत्म थी वही बेंजी मिलकर थी वही रिवायत में आए तो इंसान जैसे मरे तो इनके तो ये हो तो सब माल मिलके तो मुझे चुका मिलके दे हाने भी सोचो तो काई शहर मुझे बचाई न थी सके वो इंसान जो पागल है तो पांजे माल ही मिलके तो सा इमारत मुझे हैं उनके छा दी में रहे तो जवाब मिल दो सिर्फ कफन दे तो सका है बस बिल कुछ ना इंसान पांजे जमीन से गल है इतरा जरे ब मुझे मिलके तो मां ना तो सफर ते छा दी दे मुखे जे ब गज कबर जा बस बिल कुछ ना बाबा तू मालिक आही को ना बंदो ही बंदो आ बंदो थी रहो जेको आही वो थी रहो सुकून में रहंदे मालिक बणजण की कोशिश कंदे मालिक थी भी को ना सकंदे पान भी परेशान रहंदे बेन के परेशान कंदे हाँ जिन जिन के अना तई यो आ तो बे उना तो बाबा जिस्म तो मुझे मिलके तो हाँ अदीज चवन थी जैसे कयामत थी मुझे मुख्य बीहारो तो वे नाम या माल उनके दिनों वो ऐसी केतरा मुजरम अड़ा जो चवंद या अल हि जुर्म लिखा पाया ये मुँह तो कया ही को कया नहीं हाँ अल्लाह तबारक तला गवाह तो हाँ तो ये गुनाह तो क्या सब का पे मलायक बही करावन का भी अचन था गवाही दियन था हा इन गुनाह कया हुआ बंदो बिगावत ते आमादा है रिवायत में चवंदो या अल्लाह तुझा मलायक है तुझे चवण ते था कन मां थोड़े कया है गुनाह मलायक एकड़े पास थिया अल्लाह तबारक तआला बे नंबर ते गवाह आणींदो अंबिया ही आयन मां के जेके गवाही दींदा बंदो बिगावत ते या अल्लाह मु कया ही कोन तुझा बणायल है अल्लाह तबारक तआला कुछ मोमिनन के आनंद जिन हन के यो डो है गुनाह कदे डठो वो मोमिन गवाही दिंदा बंदो चो मन जा अल्लाह तो जो मोमिन मां थोड़ी कया है हाणे क़ुरान मजीद चए थो असां हिन जे ज़बान ते मुहर हणंदासीं, हाणे हिन जा पंहिंजा उज़वा ॻाल्हाईंदा त असां इहो जुर्म कयोसीं, हथ ॻाल्हाईंदा हा असां इहो ज़ुल्म कयोसीं, अखियूं ॻाल्हाईंदियूं हा असां कंहिंखे ग़लति नज़र सां ॾिठोसीं, ज़बान ॻाल्हाईंदी मां हा इहो कूड़ ॻाल्हायो। रिवायत ते उन वक़्तु इंसान जो का परेशान थी चवंदो, तव्हां त मूं चई मिल्कि त हुयो, मुंहिंजी इजाज़त खां सवाइ कीअं था ॻाल्हायो। उते जिस्म जा उज़वा गॾिजी चवंदा त ग़लति फहमी त तुंहिंजी मिल्कियत हुयासीं, मिल्कियत असां ख़ुदा जी हुयासीं, तोखे अमानत तौरु मिलियल हुया, इस्तेमाल जी आज़ादी। बाबा मालिक आहिनि कोन, बंदो ई बंदो आहे, बंदो थी रहो सुकून में रहंदे। मुला फरमायो बंदगीअ में पहिरीं शइ इहा आहे त बंदो पंहिंजे कंहिं बि शइ खे पंहिंजी मिल्कियत सम्झे ई न। मालिक तव्हां कंहिं शइ जो आहे ई न, बंदो ई बंदो आहे, मालिक सिर्फ़ु हूअ सिर्फ़ु पहिरीं शइ बंदो बंदो। ॿी शइ मुला फरमायो त जेको बंदो हूंदो आहे उहो पंहिंजे ज़िंदगीअ जो प्रोग्राम पाण ठाहींदो ई कोन्हे, इन करे त आहे ॿिए जो ग़ुलाम, हुनजो प्रोग्राम आहे। सुभाणे काॾे वेंदे, मंझंदि जो काॾे वेंदे, सुबुह जो छा कंदे, हीअ पाण प्रोग्राम थोरी ठाहींदो। पाण प्रोग्राम करे ठाहे जॾहिं आज़ादु हुजे, हीअ पाण खे आज़ादु आहे ई कोन। तंहिंजे करे मौला फरमायो त ॿी ख़ुसूसियत बंदे बणजण जी इहा आहे त पंहिंजे ज़िंदगीअ जो प्रोग्राम मालिक खां वठि, पाण न ठाहे, पाण न ठाहे। इन करे त बंदो पंहिंजो प्रोग्राम ठाहींदो ई कोन, प्रोग्राम हू ठाहींदो। ॿियो नंबर टियों मौला फरमायो बंदे जी तवजो, बंदे जो पूरो ध्यानु, बंदे जी पूरी मसरूफ़ियत सिर्फ़ु इहा हूंदी आहे त मालिक जेको हुकुम ॾिनो आहे उहो अदा कयां, जंहिंखां रोकियो आहे उनखां रुकजी वञे, बसि। हिन जो ॿियो ज़हन में सोच फिक्र ध्यानु तवजो मसरूफ़ियत हूंदी कोन्हे, हुनजो कमु सिर्फ़ु हिकिड़ो आहे। बंदो जेको हूंदो आहे हुनजो कमु सिर्फ़ु हिकिड़ो आहे, मालिक जेको हुकुम ॾिनो आहे उहो अदा कयां, जंहिंखां रोकियो आहे उनखां रुकजी वञा। जंहिं वटि इहे टे शयूं अची वियूं, इन वटि इहा बंदगी अची वई, बंदो बणजी। हाणे मुला निशानी ॿुधायूं, थी सघे थो केरु सम्झे त मां बंदो बणजी वियो आहियां। ॾिस निशानियूं अथई आहे न, ॾिस निशानियूं अथई आहे न। नंबर पहिरियों मालिक न आहे बंदो, अगरि बणजी वियो आहे त मुला फरमाए त निशानी इहा आहे त पोइ अलाह तुंहिंजे इन मिल्कियत खे जिते चवे इस्तेमालु कर, उते इस्तेमालु कर, परेशानी तुंहिंजे अंदरि पैदा न थिए, छो त तुंहिंजो माल आहे ई कोन, आहे मालिक जो। जिते तोखे परेशानी पैदा थिए उते पक ॼाण त अञा तूं बंदो थियो ई कोन्हे, मालिक आहे, पंहिंजो मिल्कियत पंहिंजी थो सम्झे, तंहिंजे करे इस्तेमालु नथो करे। हिकु दुकान जो मालिक, हिकिड़ो दुकान जो नौकर आहे हुनजो। हाणे जेकॾहिं दुकानदार चएसि हीअ शइ फलाणे खे ॾेई छॾ, नौकर खे कुझु फर्क़ु परेशानी थींदी, नौकर करे मुंहिंजो आहे ई कोन, आहे जंहिंजो उहो ई ठीकु आहे। मौला फरमायो जॾहिं तूं इहो सम्झे थो त अलाह हुकुम त कयो आहे त ज़कात ॾे, अलाह हुकुम त कयो आहे खुम्स ॾे, पर कीअं ॾियां, इन जो मतिलबु आहे न तूं बंदो न बणियो आहे, तूं शयुनि जो मालिक पंहिंजो पाण खे सम्झे। बंदो तॾहिं बणजंदे जॾहिं जिते ख़ुदा चवई उते ॾेई छॾे, अंदर में परेशानी बि पैदा कोन थिए, छो त मुंहिंजी त आहे ई कोन न, जंहिंजी आहे। नंबर ॿ प्रोग्राम पाण ठाहे, मालिक प्रोग्राम मालिक जो बंदो आहे। हाणे थी सघे थो इंसान बंदो बणियो न आहे, सम्झे थो त बंदो बणजी वियो आहियां, प्रोग्राम हुनजो थो हले, हाणे कीअं सम्झ में अचेसि। हाणे सम्झ में ईअं ईंदुसि जो ॾिसे त दुनिया में मुश्किलातूं थियूं अचनि, परेशानियूं थियूं अचनि, बंदो परेशान थिए थो या न? मिसाल तौरु हाणे मिसाल दुकान जो, बाबा दुकान में माल घटि थी वियो, नौकर खे परेशानी हूंदी? कहिड़ी परेशानी? जेका माल घटि थी वियो आहे त हिन करे त नौकर जो आहे ई कोन, मालिक जो आहे। इन करे अगरि इंसान खां को माल हलियो न, परेशान थो थिए, इन जो मतिलबु आहे त अञा बंदो न भरियो, अञा बंदो न भरियो। जॾहिं दुनिया जूं परेशानियूं, दुनिया जूं परेशानियूं, उनजे लाइ काई परेशानी न रहे, तॾहिं तूं बंदो बणिजी वियो आहे ऐं हुन जो प्रोग्राम ते हले थो, पंहिंजो प्रोग्राम छॾे ॾिनो। नंबर टे, नंबर टे छा अर्ज़ु कयूं? टे निशानियूं अर्ज़ु कयूं। टे जेके आहिनि बंदगीअ जूं, पहिरियों मालिक न सम्झो, नंबर ॿियो प्रोग्राम तोखे हू ॾींदो, नंबर टे छा हिन जो फिक्र सिर्फ़ु इहो आहे त हुन जो हुकुम बसि। हाणे इहो कीअं ख़बर पए, इहो कीअं ख़बर पए? पोइ ख़बर करे पंहिंजी मौला फरमायो, इन जी निशानी इहा आहे त जेकॾहिं बंदो इहो सोचे थो त हीउ कमु अलाह जे हुकुम सां कयूं त पोइ छा थींदो, हीउ न कयुमि त पोइ छा थींदो, इहो पोइ छा थियण में हिन जो मतिलबु आहे त बंदो न बणियो, बंदो बणियो ई कोन्हे अञा। हाणे जेकॾहिं बंदो बणिजी वियो आहे त नतीजो छा निकिरंदो, मौला उहो ॿुधायो आहे। मौला फरमाए जेको बंदो बणिजी वियो आहे, हाणे हुनजे साम्हूं इहा समूरी दुनिया बि हक़ीर थी वेंदी। शैतान हुनजे साम्हूं का ताक़त ऐं कुदरत रखण वारो ई न थी वेंदो, समूरी मखलूक हुनजे साम्हूं बेकुदरत थी वेंदी आहे। बंदो इहे बंदगी, बंदो बणज बाबा, सुकून इन में ई थी। इन करे त तूं बंदो ई आहे, जेतिरी वणई कोशिश कर, ज़रे बराबरि शइ जो मालिक कोन थी सघंदे। हरू भरू तो पंहिंजी जान जेको आहे खपाए, हरू भरू तो महिनत करे, मालिक 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 आहे कोन, कंहिं शइ जो मालिक कोन को। अच्छा, अगरि इजाज़त ॾियो त इबादत जो बि बुनियादी तसवुरु तव्हांखे अर्ज़ु कयां, इनशाला बाक़ी तफ़सील सुभाणे अर्ज़ु कंदा। इबादत छा खे चुरिजे, इबादत छा तव्हांखे मिसाल ॾियां थो ताकी ॻाल्हि आसानी सां सम्झ में अचे। मिसाल तौरु अॼुकल्ह थिए थो नौजवान खे कंहिं सां मुहबत थी वई, हाणे हिन मुहबत जी तकाज़ा छा थींदी आहे? मुहबत जी तकाज़ा इहा थींदी आहे त हाणे हिन खां परे रहणु मुश्किल थी वेंदो, इंसाननि सां मुलाक़ात जे लाइ वेंदो, मिलंदो। हाणे पहुतो आहे, मुलाक़ात थी आहे, हाणे हाणे तकाज़ा इहा आहे त पंहिंजे मुहबत जो वरी इज़हार बि करे, मुहबत हुजे ऐं इज़हार न करे इहो ॾुखियो हूंदो आहे। तंहिंजे करे पहिरीं तकाज़ा इहा आहे त उन सां मुलाक़ात लाइ वेंदो, उनखे ॾिसण जे लाइ वेंदो, उनजे दीदार जे लाइ वेंदो। जॾहिं पहुचंदो त वरी ॿी तकाज़ा दिलि में इहा पैदा थींदसि त पंहिंजे मुहबत जो इज़हार बि कयां त मां तोसां मुहबत कयां थो। हाणे ज़रा गौर फरमाइजो, जेकॾहिं मुहबत थी वञे ख़ुदा सां, मुहबत कंहिंसां थी वञे? रब सां। तकाज़ा साॻी ईंदी, रब खां हाणे परे नथो रही सघां, रब सां मिलण जे लाइ वञा, मुलाक़ात लाइ वञा। मुलाक़ात लाइ जॾहिं वियो आहे, हाणे छा तकाज़ा थींदी? पंहिंजे मुहबत जो इज़हार कयां। जॾहिं मुहबत जो इज़हार थियो, हाणे तकाज़ा छा आहे? हाणे हिन जी काई तकाज़ा कोन्हे, काई तकाज़ा कोन्हे, ख़तम। मुहबत जो इज़हार कयो, हाणे अॻे जी मर्ज़ी आहे। ख़ुदा सां मुहबत पैदा थी, हाणे विवाह अलाह सां मुलाकात लाइ, अलाह सां मुलाकात कहिड़ी आहे? महराज, महराज छा आहे? नमाज़, नमाज़ में विवाह। हाणे लाज़मी आहे हुन सां मुलाकात तॾहिं थिए जिते आम्हूं साम्हूं तूं ऐं मां, तूं ऐं मां। इहो कॾहिं थो थिए? जॾहिं इंसानु चवंदो इहा कन अबुदो व इहा कनस्ताइन, तुंहिंजी इबादत थो कयां, तुंहिंजी। इन जो मतिलबु आहे त साम्हूं आहे। हाणे ग़ाइबाना न आहे, ग़ाइबाना न आहे, तारुफ़ थींदो आहे हिकिड़ो ग़ाइबानो, ग़ाइबाना तारुफ़ फलाणो ईअं आहे, फलाणो ईअं आहे। तव्हां ॾिसो त असां पढ़ूं था बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अलाह जे नाले सां जेको रहमान आहे, जेको रहीम आहे, ग़ाइबाना आहे, ग़ाइबाना आहे। अर रहमानिर रहीम, जेको रहमान आहे, जेको रहीम आहे। अलहमदुलिल्लाह रब्बिल आलमीन, हमद आहे उन अलाह जे लाइ जेको जेको आलमीन जो रब आहे, जेको ग़ाइबाना तारुफ़ आहे। अर रहमानिर रहीम, जेको रहमान आहे, जेको रहीम आहे। मालिक यौमिद्दीन, जेको क़यामत जे ॾींहं जो मालिक आहे। लेकिन हाणे छा थो चए? इहा कंदो तुंहिंजी बंदगी थो कयां। हाणे ग़ाइबाना न आहे, हाणे साम्हूं, हाणे साम्हूं आहे। तंहिंजे करे रसूल करम जन अबू ज़र खे नसीहत कई, अबू ज़र नमाज़ ईअं पढ़ ॼण त तूं ख़ुदा खे ॾिसे थो, पर जेकॾहिं इन मकान ते न पहुची सघे त इहो सम्झ त तोखे ख़ुदा ॾिसे। जेसि ताईं इंसान हिन दुनिया मां निकिरी ख़ुदा जे बारगाह ताईं पहुचे न, तेसि ताईं इहो जुमिलो चई नथो सघे, इहा त न ॿुधो तुंहिंजी इबादत थो कयां। इंतिहाई ख़तरनाक जुमिलो आहे, इंतिहाई ख़तरनाक जुमिलो आहे। इंसान खे किथे खां किथे पुॼाए सघे थो, किथे खां किथे पुॼाए सघे थो। दुकानदार निकितो आहे नमाज़ जे लाइ, ख़्यालु पहुते अथसि दुकान में, नमाज़ में बीठो आहे, अलहमदुलिल्लाह रब्बिल आलमीन, ख़्यालु अथसि त ग्राहक छॾे आयो आहियां। हाणे ज़हन में अथसि ग्राहक, चवे थो इहा कन ॿुधो, इहा कनस्ताइन, तुंहिंजी बंदगी थो कयां। कंहिंखे थो चवे? कंहिंखे थो चवे? भाउ ख़ुदा जे साम्हूं त बीठो ई कोन्हे, हे त ग्राहक जे साम्हूं बीठो आहे। हुनखे थो चए इहा कना ॿुधो, इहा कनस ताईं, ख़तरनाक जुमिलो आहे बाबा, ख़तरनाक जुमिलो आहे, ख़तरनाक जुमिलो आहे। इंसान जी ताज़ी थी आहे शादी, ख़्यालु अथसि घरवारीअ में बीठो आहे, अची नमाज़ में, नमाज़ ख़तमु थिए त वरी वञा। हाणे पढ़े थो अलहमदुलिल्लाह रब्बिल आलमीन, थींदो थींदो इहा कन ॿुधो, इहा कनस ताईं, कंहिंखे थो चवे? कंहिंखे थो चवे? ख़्याल में त घर वारी अथसि। इंतिहाई ख़तरनाक जुमिलो, इंतिहाई ख़तरनाक। जेसि ताईं इंसान हिन पूरी दुनिया मां निकिरी ख़ुदा जे बारगाह में हाज़िर न थिए, तेसि ताईं इन जुमिले चवण जो हक़ नथो रखे त इहा कन ॿुधो, इहा कन, हक़ नथो रखे इहा कन ॿुधो, इहा कनस्ताइन। रांदि कंदो अलाए किथो जो किथे पहुची वेंदो, केरु ग्राहक खे इहा कन ॿुधो, इहा कनस्ताइन चवे थो, केरु घर वारीअ खे इहा कन ॿुधो, इहा कनस्ताइन चवे थो, कंहिंजो ख़्यालु जेको आहे उहो ज़मीन में हरनि ते आहे, ॾांदनि में आहे, इहा कन ॿुधो, इहा कनस्ताइन, कंहिंखे थो चए बाबा? इन करे मौला खां पुछो वियो, मौला हीउ जेको असां नियत खां पोइ ॿई हथ खणी चऊं था अलाहु अकबर, अलाहु अकबर ज़बान सां था चऊं, ॿई हथ छो था खणूं? ॿई हथ खणूं पोइ चओ अलाहु अकबर, ॿई हथ छो था खणूं? मौला फरमायो इहो इंसान इज़हार थो करे त पालणहार हिन दुनिया तां ॿई हथ खणी तुंहिंजे बारगाह में,
جڑے بھئی ہت کھیا تھی تو دنیا ما بھئی ہت کھیا تھی یا نہ اگر نہ تو اللہ اکبر چما جو حق نہ تھی
اللہ اکبر چون جو رسول اللہ اچن تھا نماز پڑھائیں جلا
امام حسن امام حسین ننڈا لیکن رسول اکرم سے گھر اچن تھا امام حسین انیا زبان ماں کائی بھی جملو نہ گال بار گال اما ابا نہ امام حسین کوئی جملو نہ گال
ایکڑو تو وہ رسول اکرم سے گھر اچن تھا رسول اکرم ممبر مسلے تے بیٹھا نیت کیاں چوں اللہ اکبر امام حسین علیہ السلام پانچ زندگی میں پہلو دفعہ گالائیندے فرمایا اللہ اکبر حسین جو پہلو جملو زبان میں اللہ اکبر
رسول اکرم کے حسین جو یہ جملو اترو تو پسند آیو جو رسول اکرم جن بیہر چو اللہ اکبر امام حسین بیہر چھو اللہ اکبر اس تائیں جو رسول اکرم جن ست دفعہ چھو اللہ اکبر ان کرے ست تکبیروں سنت ہے سنت نبی جی ہے پر کہنجے کرے ہن تا اندازو لگایو جے حسین جے بچپنے جو اللہ اکبر ان درجے جو ہوجے جو خاتم النبیین خوش تھی ست دفعہ چے اللہ اکبر اللہ اکبر اللہ اکبر ان حسین جو زینتاں زمین تے لہن کا پورے اللہ اکبر کے درجے جو حسین جو عرفان حسین جی خدا سا محبت اندازو نہ ہے ایکڑی روایت بس عرض کیا تو ختم تو کیا اللہ تعالیٰ حضرت ابراہیم نے جبریل موکلی ہوئے جنہیں حضرت ابراہیم کے منجنیق ماں اچھلایا ہوئے باہر جی طرح ہوا میں جبریل پہتو اللہ کا حاجتم یا ابراہیم ابراہیم کا حاجت تھی حضرت ابراہیم چھو ہاں آہے پر تو سانا ہے آہے پر تو سانا ہے جبریل چیز تو ٹھیک ہے آپ کو بھلا جیسا حاجت تھی ان کے بدھا ابراہیم چیز جیسا مجھے حاجت ہے وہ مجھے حاجت ہے کہ مکھاں ودھی کے جانے تھے ہی ابراہیم جبریل سا گالا ہے تو لیکن ہی حسین زینت زمین تے زمین تے حسین ان پاس ملائکن جی فوج آئی ہے جبریل سمیت امام حسین سبنی کے اشارو کیا سب ویال جبریل بٹھو چھو ان کرے تو جہ گود میں حسین پڑھو جبریل ان کے ساموں غلام واگر گوڈا بھجی وی ابراہیم گالا حسین نتو گالا امام حسین صرف ایک جملو چھو جبریل وچاں پڑے تھی مجھو مجھے رب جو مان جبریل تجھو مقام نہ ہے وچا پرے مونجو ہے مجھے رب جو معاملو ہی ہے خدا جو عاشق حسین الا لعنت اللہ الا قوم السابق سیعلم الذین ظلموا ان المنتقم اللهم كل وليك الحجة ابن الحسن صلواتك عليه وعلى آثاره في هذه الساعة وفي كل ساعة
وليا وحافظا وقائدا وناصرا ودليلا وعينا حتى تسكنه أرضك طوعا وتمتعه فيها طويلا. اللهم صل.